पूजनीय स्वामी स्वरूपानंद रचित ज्ञानेश्वर प्रार्थनेनी आजच्या गुरुस्तवनाच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. प्रार्थना सादर करतील सद्भक्त अभिजित हळबे.
पर गुरु ज्ञान देव भगवन्त नमितो योगी नमितो योगी नमितो योगी।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरु पौर्णिमा प्रत्येक साधकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस। गुरु माऊली तू साऊली जीवाची, तूच बंधू पिता रे, गुरु वीण नाही कोणी रे। खरोखर ज्यांच्याशिवाय आपल्याला आपलं म्हणता येईल असं कोणी नाही, ज्यांच्या आधाराशिवाय खरं तर आपण श्वासही घेऊ शकत नाही, अशा आपल्या सद्गुरूंच्या पूजनाचा दिवस गुरु पौर्णिमा। आपण सर्वच जण दरवर्षी या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो। फक्त गुरुपौर्णिमेचाच दिवस नाही तर त्याच्या आधीचे आणि नंतरचे काही दिवस अतिशय मंतरलेले असे असतात। याच काळात ज्ञानबा तुकारामचा गजर आपल्या कानात घुमू लागतो। आपल्या केंद्राचा पालखी सोहळा, केंद्रातले हे गुरुस्तवनाचे कार्यक्रम, आपला पूजेचा दिवस व गुरुपौर्णिमेचा उत्सव आणि पूजनीय स्वामी माधवनाथांचा पुण्यस्मरणाचा दिवस हा संपूर्ण काळ अतिशय मंत्रमुग्ध करणारा, पावित्र्याने भारलेला असा असतो। स्वामी माधवनाथ नेहमी म्हणायचे, तुम्ही लोक किती भाग्यवान आहात हे तुम्हाला आत्ता कळणार नाही। खरोखर आज जगात जे काही बाहेर चाललंय ते बघितल्यावर असं वाटतं की आपल्याला सद्गुरू आहेत, त्यांच्याकडून आपल्याला नित्य श्रवण होत आहे, त्यांच्या समवेत आपण साधना करतो, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत। इतका निखळ आनंद देणारं स्थळ आपल्या जीवनात आहे, याशिवाय दुसरं भाग्य ते कोणतं। स्वामीजींनी आपल्या समोर एक अतिशय उत्तुंग, अलौकिक, आदर्श असं जीवन घडवत आहेत। त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला स्वामीजींनी भरभरून प्रेम दिलं। मला आठवतंय, पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर स्वामीजी काठी घेऊन केंद्रात यायचे आणि केंद्र झाल्यानंतर आसनावर थोडा वेळ पाय सोडून बसायचे। तेव्हा आम्ही कोणी लहान मुली तिथे असू तर आमच्याकडे बघून अगदी मिश्किलपणे हसत म्हणायचे, तुझ्याकडे काठी नाही ना, तुझ्याकडे काठी नाही ना, बघ माझ्याकडे काठी आहे। त्यावेळी आम्हाला खूप मजा वाटायची की स्वामीजी आमच्याशी असं बोलतायत, पण आज ते आठवलं। की मन भरून येतं, असं वाटतं देहाला इतके कष्ट होत असताना सुद्धा केवळ आपल्यासाठी स्वामीजी केंद्रात यायचे, आपण मिळवलेला आनंद इतरांनाही मिळावा या एका प्रामाणिक इच्छेपोटी किती जिद्दीने ते केंद्रात येत असत। असंच गुरुवारी सकाळी सत्संगाला जायचो, पुढे पुढे खूप गर्दी वाढू लागली, मग ते असे कॉटवर झोपलेले असायचे आणि एका हाताने असं सांगायचे, हा तू इथे बस, तू इकडे सरक, पुढे सरका, पुढे सरका, अगदी फिट्ट बसा, असं त्यांचं वाक्य होतं। मग आम्ही सगळे असे फिट्ट बसल्यावर छताकडे बघायचे, त्यांचा ज्या हाताला पॅरालिसिस झाला होता त्या हातावर अशी बोट फिरवायचे आणि मग आईकडे बघून म्हणायचे, हा विचार, प्रश्न विचार। किती आनंद, किती उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर असायचा, असं प्रश्न पडायचा की पॅरालिसिस कुणाला झालाय। हे येणाऱ्या प्रत्येकावर आनंदाची अक्षरशः उधळण होत असे। स्वामी मकरंदनाथांशी पण जेव्हा जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा ते किती सहजपणे, अगदी आपल्याच कुटुंबातले एक असल्यासारखे, किती आस्थेनी आपुलकीनी आपली चौकशी करतात। आपल्या सर्वांची साधना अधिकाधिक सखोल व्हावी त्यासाठी कसे प्रयत्न करावे हे ते किती तळमळीने वेळोवेळी सांगत असतात। आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच इथे येणाऱ्या सगळ्यांना बरोबर घेऊन एक संघटनात्मक कार्य उभी करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे। त्यांचं हे कार्य बघितलं की मला नेहमी शिवाजी महाराजांची आठवण होते। शिवाजी महाराजांनी जसं मावळ्यांना हाताशी घेऊन महाराष्ट्र देश उभा केला, तसं स्वामीजी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी एक अतिशय उत्तम आध्यात्मिक संघटनात्मक कार्य या पुण्यनगरीत उभं केलेलं आहे। अशा आपल्या सद्गुरूंचं खरं तर आपण काय वर्णन करणार. पण लहान मूल जसं बोबडं बोलतं, काय बोलतं काही कळत नाही, पण त्याच्या आईला त्याचं किती कौतुक असतं, तसं आपण जे काही इथे बोलतो त्याचं आपल्या सद्गुरूंना नक्कीच कौतुक वाटत असणार. इथे जे साधक आपले अनुभव सांगतात हे त्यांचे वैयक्तिक असले तरी आपल्या सगळ्यांना ते अगदी आपले जवळचे वाटतात, याचं कारण आपल्या सगळ्यांचं आपल्या सद्गुरूंवर असलेलं प्रेम. असं वाटतं जणू स्वामीजी म्हणजे शांत अथांग सागर आणि आपण सर्वजण त्या सागरावरचे तरंग, कोणी छोटे कोणी मोठे पण आहोत मात्र सर्व त्यांचेच. अशीच आपल्यातली एक छोटी कुमारी अमृता चव्हाण, ती खूप लहानपणापासून केंद्रात येते. आपल्या आईबाबांचं बोट धरून केंद्रात येणारी अमृता आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेते. ती आता आपले भाव प्रकट करेल.
राम ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. कशाच भाषा व्यर्थ बोलता एकविसाव्या शतकाची, एकविसावाही न मिळावा व्यथा आजच्या आयुष्याची. परंतु या व्यथेतून स्वामीजींनी आपल्याला सांभाळून घेतले आहे, परमार्थ रूपी कल्पवृक्षाच्या विसाव्यात समावून घेतले आहे. सद्गुरूंच्या मार्गाने जीवन हा सुखामृताचा पेलाच बनला आहे. सुखामृताचा पेला असलेल्या या जीवनात काही व्यक्ती अशाही असतात ज्यांनी आपल्याला समुद्र मंथनातून अमृत काढण्यासाठी मदत केलेली असते. त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, पण त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन त्याची जाणीव करून देऊ शकतो. साधनेच्या या आनंदवन भुवनात चिरकालीन टिकणाऱ्या आनंदाची जाणीव कल्पना आपण अनुभवत आहोत. स्वामीजी तर विधात्याच्या कल्पनेतील आकृतीच आहेत. अशा सद्गुरूंचे स्तवन करण्याचे भाग्य मला मिळाले त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. बालपणापासूनच मी केंद्रात येत आहे तेव्हा ते मला आठवते की लहानपणी आम्ही बच्चे कंपनी रांगेत न थांबता मधूनच जाऊन स्वामीजींना नमस्कार करायचो. तेव्हा आम्हाला खडीसाखरेचा प्रसाद मिळायचा. स्वामीजींच्या प्रसादाची गोडी काही वेगळीच असायची. लहानपणी बालसंस्कार केंद्राच्या कार्यक्रमात भाग घ्यायचे, परंतु तेव्हा मात्र वेल्हा काकू नंदाजी पॉईंट देऊन मदत करायच्या. अनेकदा कार्यक्रमाची प्रॅक्टिस व्हायची. कार्यक्रमात काही चुकू नये हेच ध्येय असायचे. नंदाजींमधील परफेक्शन आणि डेडिकेशन हे गुण खरंच शिकण्यासारखे आहेत. आता मोठी झाल्यावर मात्र हे सर्व स्वतःचे स्वतःला लिहायचे होते. पहिले भीती वाटली, पण नंतर लिहायला बसल्यावर भीती नाहीशी होऊन अनेक भावना उमटल्या. स्वामीजींच्या आठवणी एखाद्या फिल्मप्रमाणे आठवायला लागल्या. लहानपणापासूनचा प्रवास दिसू लागला. धावणारा खळखळता निझर नदीत विरामतो तेव्हा त्याचा शांत डोह होतो. ही नदी पुढे सागरात मिसळते तेव्हा ती संपत नाही, अधिक विस्तारत तिच्यातील मी पण हरवते. विराटाशी तिचे नाते जोडले जाते. अशाच प्रकारे मी आत्ताशी निर्झरातून नदीत प्रवेश केला आहे. पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविक आलं या उक्तीप्रमाणे आपण नक्की काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच या परमार्थाच्या सागरात विलीन झालो आहोत. परमार्थ योग साधना या सगळ्या गोष्टी लहानपणी अजिबात कळायच्या नाहीत. खरं सांगायचं तर त्या कधी मनापासून ऐकल्याच नव्हत्या. माझ्या लहानपणी आजी घरी बालसंस्कार केंद्र घ्यायची. तेव्हापासून हळूहळू ध्यान म्हणजे काय, साधना म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय हे कळायला लागलं. जसं मरण यातनेतून वाचला कारे कोणी प्राणी जातं, तसंच दुःखमुक्त जगला कारे कोणी जीवनातं. माणसाला जोपर्यंत देह मन बुद्धी आहे तोपर्यंत त्याला दुःखमुक्त जीवन जगणं अशक्य आहे. तरी सुद्धा आपण त्या दुःखाला साधनेच्या आधाराने तोंड दिले तर ते दुःख दुःख वाटणारच नाही. अहम आत्मा हे कधीची विसरू नये ही शिकवण बालसंस्कार केंद्रातच आमच्या मनात पेरली गेली. आत्म्याला सुख दुःख भीती प्रेम कशाचीच फिकीर नसते. थोडं मोठं झाल्यावर मी स्वामीजींची प्रवचनं ऐकण्यास सुरुवात केली. ती ऐकल्यावर स्वामीजींकडील सखोल व्यासंगाचा शब्दसंपदेचा प्रत्यय आला. याविषयी अजून जाणून घ्यावे असे वाटायला लागले. स्वामीजींच्या प्रवचनातून ज्ञानेश्वरी दासबोधाच्या ओव्या निरनिराळी सुवचन श्लोक ऐकायला मिळतात. मला तर संस्कृतचा अभ्यास करताना 10 सुभाषित पाठ करण्यात मारामारी व्हायची, परंतु स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ओव्या वचन श्लोक ऐकायला लागल्यावर तर आश्चर्यच वाटतं. स्वामीजींच्या प्रवचनातून अनेकदा सायन्सशी सुद्धा संबंध येतो. सध्या टीव्हीवर अनेक रियालिटी शोज चालू असतात, परंतु ते बघण्यापेक्षा स्वामीजींकडून श्रीकृष्ण चरित्र ऐकण्यात जास्त सत्यता व उत्सुकता वाटते. स्वामीजी श्रीकृष्ण चरित्र सांगायचे तेव्हा खरंच तो प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहायचा. आपण त्या प्रसंगाचे साक्षी आहोत असंच वाटायला लागायचे. सध्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूजा चालू आहेत. लहानपणी स्वामीजींच्या पूजेला जाताना मी बाबांना नेहमी सांगायचे की मी स्वामीजींना पूजा करताना कॅडबरी देणार, कारण मला माहित होते की स्वामीजी ही कॅडबरी आपल्यालाच परत देणार म्हणून. पण खरंच गुरुपौर्णिमेचा दिवस हा दर रविवार सारखा 7 दिवसांनी यावा असंच वाटतं. गुरुपौर्णिमेच्या आधी पालखीचा सोहळा येतो. पालखीत स्वामीजींबरोबर भजन म्हणण्याचा आणि त्याच्या तालावर डोलण्याचा आनंद काही औरच. स्वामीजी भजन सांगत असतात तेव्हा विठुमाऊली सुद्धा त्याचा आनंद घेत असेल असं भासतं. आनंद निर्भर आम्ही सर्व काळ खेळतो गोपाळ आम्हा सवे. अशा प्रकारे विलास काकांच्या राम मंदिरातील रामनवमीचा कार्यक्रम सुद्धा दर वर्षातील एक अविस्मरणीय सोहळाच असतो. कार्यक्रमात स्वामीजी अत्यंत तल्लीन होऊन भजन म्हणत असतात. त्यांच्या सोबत अनुभवलेला हा सोहळा नंतर अनेक दिवस मनाला आनंद देऊन जातो. मी 10वीत असताना स्वामीजी नेहमी विचारत असत अभ्यास कसा चालू आहे आणि अभ्यासाला प्रोत्साहन देत असत. त्यामुळेच इन्स्पायर होऊन मी अत्यंत जोमाने अभ्यास करायचे. बोर्डाची परीक्षा चालू होण्याच्या आधी मधुरा मावशीचा बेस्ट ऑफ लक म्हणून फोन आला होता. तेव्हा इतकं बरं वाटलं की त्यांच्या आशीर्वादाने मी अत्यंत आत्मविश्वासाने पेपरला गेले होते. यंदा 12वीत मात्र अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले, परंतु स्वामीजींनी अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले आपले जे ध्येय असेल तेच पूर्ण करण्याकडे लक्ष द्यायचे, इतर गोष्टींचा विचारही करायचा नाही, अशी उपयुक्त शिकवण त्यांनी दिली. 2008 साली बालसंस्कार केंद्राच्या 27व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्वामीजी म्हणाले होते, मोठे होण्यासाठी मोठ्या वयाची गरज नसते तर मोठ्या विचाराची गरज असते. समर्थांनी वयाच्या केवळ 8व्या वर्षी चिंता करीतो विश्वासी असे उद्गार काढले होते. अत्यंत तीव्र इच्छाशक्तीने त्यांनी ते पूर्ण सत्य करूनही दाखवले. मला वाटतं आपण फक्त चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन या उक्तीचा अवलंब केल्यास आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाईल. त्याच वर्षी मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. स्वामीजींनी ते छान झालं असं सांगितले. तेव्हा ती कौतुकाची थाप सगळ्यांनी दिलेल्या शाबासकीपेक्षा जास्त आनंद देऊन गेली. स्वामीजींच्या सहवासातील प्रत्येक अनुभव एक शिकवण देऊन जातो. असाच प्रद्युम्न लहान असतानाचा एक प्रसंग आठवतो. त्या दिवशी अध्यात्म मंगलधामला केंद्र होते. आम्ही केंद्र संपल्यावर खाली थांबलो होतो. प्रद्युम्न राजू काकाच्या कडेवर होता. तेथून त्याला पुढे गेलेले स्वामीजी दिसले. प्रद्युम्ननी स्वामीजींना जोरात हाक मारली. स्वामीजींनी ती हाक ऐकली व लगेच मागे प्रद्युम्न पाशी आले. त्या दिवशी फ्रेंडशिप डे होता. प्रद्युम्न त्याच्या हातातील फ्रेंडशिप बँड स्वामीजींना दाखवत होता. स्वामीजी सुद्धा अत्यंत कुतूहलाने ते पाहत होते. स्वामीजींनी त्याला एक फ्रेंडशिप बँड मागितला, पण प्रद्युम्न लगेच बालसुलभ वृत्तीने नाही म्हणाला. खरंच पण हाक मारल्यावर लगेच स्वामीजी त्याच्याजवळ मागे वळून आले. किती हा प्रेम जिव्हाळा. एरवी मी सुद्धा कधी प्रद्युम्नने हाक मारल्यावर एवढा लवकर रिस्पॉन्स देत नाही. आता या गुरुस्तवनासाठी तयारी करताना प्रद्युम्ननी हा प्रसंग ऐकला आणि म्हणाला की मी स्वामीजींना फ्रेंडशिप बँड देण्यासाठी हो म्हणालो होतो. हा बहुतेक त्याच्या केंद्रात येण्यामुळे झालेल्या संस्कारांचा परिणामच दिसतो. स्वामीजींच्या मनमिळवपणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे स्वामीजी स्वतः एकदा गणेशपुरम येथे मुलांबरोबर क्रिकेट खेळत होते. यावरूनच त्यांची लहान मुलांकडील असलेली ओढ प्रेम लक्षात येते. 18 एप्रिल 2009 हा दिवस माझ्यासाठी गोल्डन डे ऑफ माय लाईफ म्हणूनच लक्षात राहील. तो शनिवारचा दिवस होता. याच दिवशी माझा अनुग्रह झाला. तेव्हा स्वामीजींची तेजस्विता तपस्विता आणि एकरूपता हे एकदम मनाला भावून गेले. आयुष्यात प्रथमच उगवती सूर्यकिरण विविध रंगांची उधळण करत होती. अत्यंत लोभस वाटणारं स्वामीजींचं ते सतेज निर्मळ रूप डोळ्यांसमोरून हलूच नाही असं वाटत होतं. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून एक वेगळीच अनुभूती मनाला स्पर्श करत होती. एक वेगळाच आनंद उत्साह निर्माण होत होता. अशा प्रकारे तो दिवस जीवनाला जगण्याला एक वेगळाच अर्थ एक वेगळीच दिशा देऊन गेला. जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जनांशी. स्वामीजींनी परमार्थाचे दार आपल्यासाठी खुले करून ठेवले आहे. आपल्याला फक्त अत्यंत विश्वासाने आणि श्रद्धेने आत पाऊल ठेवायचे आहे व पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. या धकाधकीच्या जीवनात काहीतरी निसटतंय, ते निसटल्यावर त्याचं मोल कळतंय, नव साथ घालतंय आणि तरी पुन्हा धावणे सुरूच आहे. परंतु या निस्तब्ध झालेल्या दिशांमधूनही स्वामीजींनी आपल्याला परमार्थाची वाट दाखवली आहे. चिदानंदाच्या आकाशात भ्रमण करायला शिकवलं आहे. स्वतःच्या सुखासाठी दुसरे कोणी कारणीभूत होऊ शकत नाही, परंतु सद्गुरुचरणी आल्यानंतर आध्यात्मिक जीवनात सुखच सुख आहे हे कळाले. स्वामीजींनी स्वामीजींची कृपादृष्टी नेहमीच आपल्या पाठीशी असेल असा माझा विश्वासही आहे. फक्त लहानपणापासूनच जे अध्यात्माचे बाळकडून मिळाले आहे ती पुंजी आयुष्यभर उपयोगी पडो हीच सद्गुरुचरणी प्रार्थना करते. हरी ओम.
कृपया सर्वांनी शक्य तितक्या पुढे सरकून घ्यावं. अमृताच्या या निरागस अशा मनोगत ऐकल्यावर मला माझं बालपण आठवलं. मी त्यावेळी 4थी-5वीत वगैरे असेल आणि मी टिळक रोडच्या महाराष्ट्र मंडळात जिम्नॅस्टिक शिकायला जायचे. एक दिवस असंच व्यायाम करताना सहज त्या हॉलच्या दारापाशी लक्ष गेलं तर तिकडे स्वामीजी आणि सरलातही उभे होते. मला इतकं आश्चर्य वाटलं त्यांना बघून, कारण त्यावेळी असा माझा समज होता की स्वामीजी म्हणजे ते असं कुठे बाहेर वगैरे जात नसतील आणि मंडळात वगैरे तर म्हणजे विचारच केला नव्हता. मला खूप आश्चर्य वाटलं. तो प्रसंग आजही मला अगदी जसाच्या तसा आठवतोय. स्वामीजी असं छान धोतर नेसून नेहरू शर्ट घातला होता आणि इतके कौतुकाने बघत होते. त्यांच्या थोडस मागे सरला ते उभ्या होत्या आणि थोडा वेळ त्यांनी बघितलं सगळं ते आणि मग गेले. मग मी घरी आल्या आल्या पहिला आईला सांगितलं होतं, आई या स्वामीजी आले होते मंडळात. तर मग आईने मला सांगितलं की अगं त्यांना ते स्वतः टेनिस खेळायचे, त्यांना व्यायामाची खूप आवड आहे. अगदी लहान वयात केंद्रात आल्यामुळे जे काही संस्कार कळत नकळतपणे झाले त्याचा पुढील आयुष्यात किती उपयोग होतो हे अगदी पदोपदी जाणवतं. आपल्या समाजात एक साधारण असा समज आहे की ज्ञानेश्वरी, दासबोध, प्रवचन, ध्यान हे सगळं रिटायर झाल्यानंतर करण्याच्या गोष्टी आहेत. पण जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे हे ग्रंथ, जीवनाचा पाया असलेली ही साधना आपण जितक्या लवकर आत्मसात करू तितकं आपलं जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. आपल्या केंद्रात असे अनेक तरुण आहेत की जे आपलं जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातलाच एक सद्भक्त संतोष बांदल, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एसकेएफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी करतो. तो आता आपले भाव प्रकट करेल.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ. जय जयो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे शुद्ध स्वरूप औदार्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या अखंड आनंदाचा वर्षाव करणाऱ्या हे सद्गुरु कृपादृष्टी माऊली झा जय जयकार असो. आत्मदर्शन हेच आपले परमध्येय आहे आणि हे आपल्या मना बुद्धीवर ठसविणाऱ्या याच देहाकडे साधकाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अशा सद्गुरूंविषयी कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा गुरुपौर्णिमेचा पावन पवित्र मंगलमय काळ आहे. आपल्या जीवनात सुखाच्या, समाधानाच्या आणि शांतीच्या अंगाने तेजोमय असे जर काही असेल तर ते सद्गुरूरूपी ज्ञान सूर्यामुळेच आहे. गुरुपौर्णिमेच्या ह्या पावन पर्वात सद्गुरूंविषयींचे भाव, प्रेम, श्रद्धा यांनी हृदय सद्गदित होते. मी जेव्हा स्वामीजींची प्रथम भेट आठवितो त्यावेळी मला माझ्या पूर्वपुण्याचा, भाग्याचा हेवा वाटतो. स्वामीजींकडे येण्यापूर्वी केंद्राविषयी तसेच स्वामीजींच्या परमार्थिक कार्याविषयी आरके दादांच्याकडून ऐकले होते. तसेच लहानपणापासून आई वडिलांचे संस्कार, परमार्थाची आवड होती. एकदा माझ्या मित्राने मला विचारले की माझ्या अनुग्रहासाठी तू माझ्या बरोबर स्वामीजींच्या घरी येशील का, तर मी त्याला हो म्हणालेलो. तो दिवस होता 13 नोव्हेंबर 1997. स्वामीजींच्या घरी गेलो असताना आरके दादा आमच्या दोघांची स्वामीजींना ओळख करून देऊ लागले. त्यांनी माझी काहीशी ओळख करून दिली. त्याचा मतितार्थ असाच होता की याला परमार्थाची आवड आहे. त्यावर स्वामीजी म्हणालेले, हा सात्विक प्रवृत्तीचाच आहे, तर तुम्ही दोघेही अनुग्रहाच्या खोलीत बसा. मी हे जेव्हा आठवितो तेव्हा मला असंच वाटतं की एखादा पथिक कल्पवृक्षाच्या छायेत यावा, त्याला पाण्याचीही अपेक्षा नसताना अमृताचा प्याला हातात मिळावा. काहीशी अशीच माझी स्थिती झाली होती. स्वामीजींनी मला आपलंसं करून कृपांकित केलं होतं. मला हेही स्पष्टतेने आठवते की स्वामीजी अनुग्रहानंतर आम्ही खोलीबाहेर आलो तेव्हा स्वामीजी अत्यंत कृपाळूपणे सद्गतीत भावाने उद्गट प्रेमळ नजरेने नमस्कार करीत दरवाजापर्यंत निरोप द्यायला आले आणि म्हणत होते, बरं झालं तूही आला आतमध्ये. मला त्यांच्या वाक्यातील अर्थ त्यावेळी कळलेला नव्हता. ते म्हणत होते येत जा. त्यानंतर मी मित्राबरोबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महिन्यातून एकदा असा स्वामीजींकडे येत असे. मी जेव्हा विचार करतो की आपण स्वामीजींकडे का आकर्षित झालो, केंद्रात येण्याबद्दल का ओढ निर्माण झाली, तर असे लक्षात येते की आपण पूर्वी कधीही पाहिली नाही, अनुभवली नाही अशी शांती स्वामीजींजवळ आहे. स्वामीजींच्या सहवासात नम्रता, लीनता, प्रेमळता, करुणा ह्या कोणालाही पहिल्या भेटीतच जाणवतील अशा नित्यनूतन वास करीत आहेत. स्वामीजींच्या सहवासात शुद्ध प्रेमाची, अखंड आनंदाची बरसात होत असते. केव्हाही पाहिली गेली नाही ती परमार्थाच्या विषयीची तळमळ, परमार्थाची शुद्धता, स्पष्टता स्वामीजींच्या प्रवचनातून प्रसवते. स्वामीजींचा आपल्या सद्गुरूंविषयीचा भाव, सद्गुरुप्रेम, सद्गुरुपदिष्ट मार्गाने केलेली साधना, साधकांविषयींची तळमळ आपल्या अंतःकरणाचा ठाव घेते. मी जसजसा केंद्रात येऊ लागलो तसतशी स्वामीजींविषयीची श्रद्धा दृढ होत गेली. स्वामीजींचं प्रेम कृपाच मला केंद्राकडे आकृष्ट करीत राहिली आणि स्वामीजींनी कधी मला आपलेसे केले हे कळालेही नाही. एकदा मी व माझी पत्नी लग्नापूर्वी पासून काळसिद्धेश्वर महाराजांच्या अनुग्रहित होतो, पण तरीही स्वामीजींकडून दोघांना अनुग्रह मिळावा अशी तीव्र इच्छा होती. त्यानुसार बुधवारी एकदा आम्ही गणेशपुरम येथे स्वामीजींना भेटायला गेलो. स्वामीजींनी अनुग्रहासाठी विनंती करताना आम्ही सांगितले की पूर्वी आम्ही काळसिद्धेश्वर महाराजांकडे जात होतो, तसेच त्यांच्याकडून अनुग्रहही घेतला आहे. त्यावर स्वामीजींनी सविस्तर विचारले केव्हा कुठे घेतलेला आहे. तर आम्ही सांगितले शाळेत असताना, मी आठवीत आणि हिने दहावीत असताना घेतलाय. त्यावर स्वामीजी म्हणाले ते तसे एकच आहेत, काळसिद्धेश्वर महाराज आणि आपल्या इथे येतात ते एकच आहेत. संप्रदाय विरुद्ध संप्रदाय असं काही नसतं. सद्गुरु विरुद्ध सद्गुरु, संत विरुद्ध संत असं काही नसतं. फक्त मुख्य म्हणजे गुरुभाव पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की काळसिद्धेश्वर महाराजांमुळेच तू इथपर्यंत येऊन पोचलास हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. संतांची कृपा वाया नाही जात, त्यामुळे हे घडतं हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हो, मी तुम्हाला अनुग्रह देईन. स्वामीजींनी कोणताही सांप्रदायिक अभिनिवेश न ठेवता सर्वसमावेशक अशा कृपाळूपणे आमचा अंगीकार केला. सद्गुरु जर काही करत असतील तर आपल्यामधील संकुचितपणाच्या भिंती मिटवतात. गुरूंकडे व्यक्ती ह्या बोधाने न पाहता गुरुतत्व ह्या बोधाने पाहायला शिकवतात. 11 डिसेंबर 2010 रोजी स्वामीजींनी आम्हा दोघांना अनुग्रहित केलं, कृपांकित केलं. एकदा आम्ही दोघं स्वामीजींना भेटायला गेलो असताना माझी पत्नी स्वामीजींना म्हणत होती की रविवारी दसऱ्याला नवीन घरात गृहप्रवेश करणार आहोत आणि स्वामीजींना येण्यास विनंती केली. त्यावर स्वामीजी म्हणाले मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही जेव्हा आत पावले टाकताल त्यावेळी मी तुमच्या बरोबर असेन, शांतीच्या अंगाने तुम्हाला जाणवेल, स्वामीजी आपल्या बरोबर आहेत. स्वामीजी आपणाला जर काही देत असतील तर धैर्य देतात, शांती देतात, आपल्याला मी सदोदित तुमच्या बरोबर आहे हा विश्वास देतात. मी स्वामीजींना म्हणालो आमच्या घरी येताल पाद्यपूजेला? स्वामीजी लगेचच म्हणाले हो मी येईन, विलास काकांकडे सांगून ठेव. स्वामीजी आपल्या शिष्यांच्या पारमार्थिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. ते आपले भाव जपतात, स्वतः सर्वतोपरी कष्ट सहन करून साधकाला आपलेसे करतात. एक दिवस केंद्रामध्ये विलास काकांनी मला सांगितले की तुमच्याकडे 27 फेब्रुवारी 2011 स्वामीजी पाद्यपूजेला येतील, तर आम्ही खूप आनंदित झालो आणि स्वामीजींच्या कृपेविषयी स्वामीजी आपल्या घरी येणार याने फार सुखावून गेलो. स्वामीजींच्या जीवनात सहजता, प्रेमभाव, आपुलकी कशी भरून राहिली आहे याचाच प्रत्यय आद्यपूजेच्या वेळी आला. स्वामीजी सर्व रूम मध्ये जाऊन आले आणि म्हणाले, फार सुंदर आहे घर. त्यांच्या प्रत्येक हालचालीत, कृतीत, बोलण्यात सहजता होती. स्वामीजींच्या घरात प्रवेशाने सारे वातावरण आनंदित प्रसन्न झाले. आद्यपूजेच्या आणि भजनाच्या कार्यक्रमानंतर स्वामीजी आशीर्वाद पर बोलत होते की आज आपण संतोषच्या नवीन घरी स्वामीजींच्या पद्यपूजेसाठी आणि सामुदायिक भजनासाठी जमलो आहोत. स्वामीजींचा असाच भाव प्रकट होत होता की त्यांच्या सद्गुरूंचीच पाद्यपूजा होत आहे. ते सांगत होते, परमार्थ हा खूप सोपा आहे, कारण जे स्वाभाविक आहे, सहज आहे, तो अवघड कसा असेल. अवघड होतो तो आपल्या सांसारिक प्रकृतीमुळे. संसार हा आपला आपण होत असतो, पण परमार्थ हा करावा लागतो. नामस्मरण हे करावे लागते, ध्यान हे करावे लागते, ज्ञानेश्वरी ही वाचावी लागते. परमार्थापासून जर दूर काही करत असेल तर अहंता. परमार्थासाठी श्रवण, मनन, निधी ध्यास ही स्वाभाविक साखळी असली पाहिजे. मनन म्हणजे श्रवणाचा विषय मनामध्ये घोळवणे आणि आचरणात आणणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मननाने निधीध्यासाकडे म्हणजे साधनेकडे मनुष्य वळतो. म्हणून आचरण आणि साधना दोन्ही गोष्टी श्रवणातून घडावी आणि असा परमार्थ आपल्याला आचरणात्मक आणि साधनामय करायचा आहे. स्वामीजींकडे केंद्रामध्ये येऊन जर काही झाले असेल तर एक पारमार्थिक प्रकृती तयार झाली. विचार वर्तनाला दिशा मिळून काही चांगल्या सवयी लागल्या आणि त्या टिकल्या. पत्नीला देखील सहजच केंद्राविषयी आवड निर्माण झाली आणि प्रपंचातील थोड्या बहुत चढ उतारात देखील स्वामीजींचा केंद्रांचा भक्कम आधार राहिला आणि हळूहळू त्यांच्या भौतिक जीवन केंद्रित होऊ लागलं. स्वामीजींच्या कृपेने टीव्ही पाहणे, वर्तमानपत्र वाचणे, गप्पा गोष्टी या गोष्टी मागे पडल्या आणि सद्ग्रंथांचे वाचन, आरती, प्रार्थना, साधना यामध्ये नियमितता येऊ लागली. साधनेला आपल्या जीवनात प्राथमिकता असावी हा दृढ निश्चय होत आहे आणि त्याचप्रमाणे दिनक्रम व्यतीत करण्याचा प्रयत्न होत आहे. भुगाव साधना शिबिर, युवा स्नेह, स्वामीजींची प्रवचने, सहवास यांचा फार मोठा प्रभाव जीवनावर अनुभवास येत आहे. केंद्रात नियमित तसे जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न केला जात आहे. सद्गुरु सेवा, गुरुचरण ह्यासाठी हे जीवन व्यतीत व्हावं हा निग्रह सद्गुरु सहवासात वाढीस लागतो आहे. स्वामीजींना अपेक्षित साधना, सेवा, ध्यान आपल्याकडून घडावे आणि यातच जीवनाची सार्थकता असावी असं वाटतं. ज्ञानोबांच्या शब्दात सांगावे तर, तरी तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सगळ्या.
संतोषच्या या मनोगतानंतर आता पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी रचलेलं एक काव्य आपल्या समोर सद्भक्त अभिजित केंदूरकर सादर करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्ये समरस भावे. गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्य समरस व्हावे। गुरु सेवा व्रत हे धरिले, सर्वस्व त्यात वेचियले, मन प्राण ओतून उरले, त्या शुद्ध स्वरूपी राहावे, चैतन्य समरस व्हावे। तत्त्वमसी सोहं ध्यावे, चिद्गगनी साक्षी असावे, शून्यतेस ओलांडावे, निजरूपी ब्रह्म उरावे, चैतन्य समरस व्हावे। गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे, नित संगरहितता व्हावी, निज कर्मी बुद्धि रमावी, फल त्यागी युक्ति जमावी, नैष्कर्म नैष्कर्म्य आत्म सुख ल्यावे, चैतन्य समरस व्हावे। श्रद्धेने जीवन फुलते, प्रज्ञेस सार आकळते, जीव शिवा ऐक्यता उरते, मकरंदा तेची पहावे, चैतन्य समरस व्हावे। गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे, गुरुवाक्ये चित्त रमावे, चैतन्य समरस व्हावे।
परमार्थ करायची जर खरी तळमळ असेल तर भगवंत आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, मग जीवनात येणाऱ्या चढउतारांना तोंड देण्याचं बळही तोच देतो। असाच काहीसा अनुभव सद्भक्त स्मिता महाजन यांचा आहे, त्या आता आपले भाव प्रकट करतील। त्या भूलतज्ञ आहेत आणि त्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। वर्षा ऋतूची सुरुवात झाली की आपल्या सगळ्यांना गुरु पौर्णिमेचे वेद लागायला लागतात। प्रत्येक साधक आपल्या मनात गुरु श्रवण करतच असतो, ते जणू सुवर्ण पुष्पच असते, जो तो आपापल्या झोळीत साठवून व्यक्तपणे अव्यक्तपणे आपल्या सद्गुरूंच्या चरणी वाहतच असतो। असेच एक सुवर्ण पुष्प मला स्वामीजींच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने मिळाले आहे। समर्थ म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, हे स्वरूप मज ज्ञान काय कळे, न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे, मज नकळे हा विचारू, गुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज। सद्गुरु श्रवण करताना आपल्या प्रत्येकाचे भाव समर्थांनी लिहिलेल्या या ओव्यामधून उतरत असतील हे निश्चित, तरी त्यांच्या चरणी पूर्णपणे नतमस्तक होऊन मी गुरु श्रवण करण्याचा एक तोकडा प्रयत्न करते आहे। मागे वळून पाहता असे वाटते की माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाह जणू मला परमार्थाकडेच नेणारा होता। शिक्षण लग्न आणि संसार असे करून वयाची 35 वर्षे निघून गेली। माहेर मूळचे मंगलोरचे पण गोव्याला स्थायिक होते, इथेच माझे शिक्षण पूर्ण झाले। अत्यंत शांत सुस्वभावी आणि सर्वांना मदत करणारे आई वडील मला लाभले। मोठीच गुरु परंपरा असलेल्या तिथल्या चित्रापूर मठाच्या छत्राखाली आध्यात्मिक संस्कार माझ्यावर नकळत हळूहळू घडत होते। ज्याचे खाते ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच तो जाऊन पोहोचतो ना, तसेच काहीसे झाले। लग्न पुण्यात झाले, मुलं थोडीशी मोठी झाल्यावर मी संजीवन हॉस्पिटल मध्ये नोकरी करू लागले. इथेच डॉक्टर मृदुला पाटील हिच्या तेव्हा हिच्या संपर्कात आले. तेव्हा एवढेच जाणून होते की ती एका केंद्रात स्वामीजींकडे जाते. तिने दिलेल्या स्वामी माधवानंद लिखित दिव्यत्वाचा संस्पर्श या सद्ग्रंथाच्या वाचनानंतर माझी सुप्त अशी जी तळमळ होती ती जागृत झाली. असे वाटले की भगवंतांनी जणू आपल्या मंदिराची द्वारेच उघडून टाकली आहेत. जीवनाचा खरा आनंद, समाधान, सुख, शांती सगळं काही एका आत्मदर्शनानेच साध्य होते हे प्रथम कळले. भगवंत आपल्यातच आहे, त्याचे दर्शन याच जन्मी आपल्याला घडू शकते आणि अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो हे कळले. तोपर्यंत एक चाकुरीबद्ध असे आयुष्य मी जगत होते आणि त्यात किती असमाधान, अपूर्णता आणि अशाश्वती आहे हे लक्षात आले. आत्मदर्शनाचा अतिशय उच्च असा देह केवळ सद्गुरूंमुळेच साध्य होते असे वाचले. माझी तळमळीची जाणीव जेव्हा मृदुलाला झाली तेव्हा तिने मला त्या वर्षीच्या गुरु पौर्णिमेच्या उत्सवाला यायला सांगितले. तेव्हा झालेले स्वामी मकरंदनाथांचे आशीर्वचन हृदयाला अगदी स्पर्श करून गेले. त्यांचे ते शांत, सुमधुर, भावपूर्ण असे बोल ऐकून मला खूप भरून आले. स्वामीजींनी आपला अंगीकार करावा, आपल्याला अनुग्रह देऊन साधनेचा योग्य मार्ग शिकवावा अशी तीव्र तळमळ माझ्या मनात निर्माण झाली. त्यानंतरच्या पत्रकार नगर मध्ये झालेल्या सोहम ध्यान साधना शिबिराला स्वामी मकरंदनाथांचे जवळून असे दर्शन झाले. त्यांची ती दिव्य अलौकिक मूर्ती, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, हरी हरी, स्वामीजी स्वामीजी असे म्हणत दोन्ही बाजूंनी उभे राहिलेल्या साधकांना प्रति नमस्कार करणे आणि व्यासपीठावर विराजमान झाल्यावर झालेल्या ध्यानाचा व सत्संगाच्या कार्यक्रमाने मी पुरेपूर भारावून गेले. माझी तळमळ अधिक अधिक वाढत होती. ती प्रत्यक्ष स्वामीजींची भेट झाल्यावरच शांत झाली. स्वामीजी मला आपले मार्गदर्शन हवे असे म्हटल्यावर अनुग्रहच देतो ना असे बोल कानावर पडले. माझ्या आनंदाला सीमाच नव्हती. 6 नोव्हेंबर 2000 ही तारीख स्वामीजींनीच निश्चित केली. हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण मी माझ्या हृदयात अगदी जपून ठेवले आहे. घरात मुलं लहान व परमार्थाला फारशी अनुकूल अशी नसलेली अशा परिस्थितीमुळे केंद्रात येणे सहज शक्य व्हायचे नाही. मग घरी ध्यान, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आणि इतर सद्ग्रंथ वाचन करायचे आणि जमेल तसे केंद्रात यायचे. प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली होती आणि माझ्या कॉल्समुळे माझी तारांबळ उडायची. खूप दिवसांनी केंद्रात गेल्यावर स्वामीजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझी ती खंत पार लांब पळून जायची. नमस्कार करताना अगदी प्रेमाने स्वामीजी म्हणायचे, स्मिता तू आलीस, जमेल तसे येत जा. कधी कधी स्वामीजींशी वैयक्तिक भेटी देखील व्हायच्या, ज्या साधनेला मार्गदर्शन पर अशा असायच्या. त्या भेटी खूप समाधान देऊन जायच्या आणि त्याबरोबर हळूहळू अंतर्मुख देखील करून जायच्या. असे सुखाचे दिवस घालवत असताना अचानक माझ्या कुटुंबावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. जुलै 2006 गुरु पौर्णिमेचे ते दिवस. एकाएकी धक्कादायक रीतीने माझ्या पतीला देवाज्ञा झाली. माझ्या पायाखालची जमीन सरकलेली होती, आतून प्रचंड तुटलेले होते. तरी असे जाणवत होते की आपल्या आत कुठेतरी एक प्रचंड मोठी शक्ती मला उभं राहायला बळ देत होती. आश्चर्य वाटावे इतक्या प्रचंड शांततेने आणि जबाबदारीने मी त्या वादळाला तोंड देत होते. कधी असाही अनुभव येत होता की सद्गुरूंनी मला एका संरक्षक कवचात ठेवलेले आहे. मी आत अगदी सुरक्षित, बाहेरच्या परिस्थितीचा, वातावरणाचा तीळ मात्र देखील स्पर्श नाही आणि आत नामस्मरण चालू. ही जी आत बाहेर शांतता व्यापून होती आणि मी एका कवचात आहे असा जो अनुभव मला होत होता ते दुसरे काही नसून प्रत्यक्ष सद्गुरूच माझ्या बरोबर होते. त्यांची कृपाच मी अनुभवत होते. माझे अश्रू माझ्या डोळ्यापर्यंत पोहोचायच्या आतच ते पुसत होते. पायी कपाठीसी घातला आपण पुढा राहिला, तसे सद्गुरु प्रत्यक्ष पुढे उभे होते आणि माझ्यावरील आघातांपासून माझा बचाव करीत होते. वार्ता कळताच स्वामीजी आणि मधुरातही गुरुपूजनेनंतर खरे तर दमलेले तरी मला भेटायला आले. त्यांच्या चरणांवर नमस्तक ठेवताच तोपर्यंत बळे सावरून ठेवलेले अश्रू अनावर होऊन वाहू लागले. एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते. एक साधक स्वप्नात आपला जीवन प्रवास पाहतो. समुद्र किनारी वाळूवर त्याला आपली पावले उमटलेली दिसतात. काही अंतर पुढे गेल्यावर त्याच्या पावलांबरोबर त्याला आणखीन दोन पावले दिसतात. ती तो आपल्या सद्गुरूंची आहेत असे ओळखतो. ऐन अडचणीच्या काळात त्याला दोनच दिसतात आणि तो काळ ओसरल्यावर पुन्हा चार. तो आपल्या सद्गुरूंना विचारतो की नेमक्या माझ्या अडचणीच्या काळात आपण मला सोडून कुठे गेला होतात. सद्गुरु उत्तर देतात की जी तुला दिसत आहे ती पावले माझी असून मी तुला कडेवर घेतलेले होते. मला ही अनुभव हा असाच तंतोतंत आला होता. मी अत्यंत अंतर्मुख झाले. हाड मोडल्यावर आपण त्याला जसे प्लास्टरचा आधार देतो तसे आपल्या सगळ्यांनाच सद्गुरु कृपेचा एक प्रचंड मोठा आणि भक्कम असा आधार असतो. शिवाय स्वामीजींचे दादा गेले तेव्हाचा प्रसंग एक भला मोठा आदर्शच माझ्या समोर उभा होता. 2003 सालच्या ज्ञानेश्वरी पारायणाचा उत्सव. शेवटच्या दिवशी भगवद्गीतेचे पारायण होते. स्वामीजी शेवटच्या अध्यायाच्या वेळी आले. मी खूप अस्वस्थ होते. त्यांचे रिकामे आसन पाहवत नव्हते. पारायण संपले. आता उत्सुकता लागून राहिली ती संध्याकाळच्या कार्यक्रमाची. सर्व कार्यक्रम वेळेवर झाले पण मधुरातही मला कुठे दिसेनात. मी न राहून चौकशी केल्यावर कळले की दादा गेले आणि एकाही व्यक्तीला ते माहीत नव्हते. स्वामीजींची ती अविचल अशी मूर्ती डोळ्यासमोर येत होती. स्वामीजी मला मेरू पर्वतासारखे धैर्याचा डोंगरच वाटू लागले. एक कायमचा ठसा माझ्या मनावर उमटला होता. माझ्या कुटुंबावर हा झालेला आघात मी त्यामुळेच अतिशय धीराने समर्थपणे पेलू शकले. पण एवढ्याने संपले नव्हते. त्याच्याही 3 ते 4 वर्षे सतत आघात होतच होते. जशी कळसुत्री लाकडाची बावली सुताच्या आधाराने नाचते तशी सद्गुरु कृपेच्या आधारे मी माझ्या सर्व नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण करीत होते. या दरम्यान स्वामीजींचे माझ्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष होते आणि अति सहजपणे ते सर्व मार्गी लावत होते. माझ्या अकाउंटंट नेमण्यापासून घर शोधण्यापर्यंत, कधी माझी तर कधी माझ्या मुलांची तर कधी माझ्या घरातल्या मंडळींची अगदी आस्थेने चौकशी करायचे. आपली माऊली आपल्या बरोबर आहे अशी क्षणोक्षणी जाणवायचे आणि मोडकळीस आलेले मी पुन्हा सर्व बळ एकवटून चालू लागायचे. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता, जैसे बाळकाचे वाढवी माता ज्ञाना यत्ने करून. आता थोडीफार पुन्हा सावरून मी केंद्रात आणि साधनेत स्थिर होत आहे हे पाहून स्वामीजींना होत असलेला आनंद आणि समाधान मला पुन्हा पुन्हा जाणवत राहतो. खर तर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जी आपल्याला या क्षणी माझी अशी वाटते दिसते ती ती सगळी स्वामीजींची कलाकृती आहे. मी सुद्धा आतापर्यंत कणाकणाने जे काही घडले आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. 10 वर्षात जेवढे काही स्वामीजींच्या मुखातून श्रवण केले, त्यांचे जे काही निरीक्षण केले ते सगळे व्यवहारात उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. व्यवहारामध्ये अनेक अडथळे येत असतात. हे सगळे अडथळे पार करत असताना आणि आपली जीवनाची घडी पुन्हा बसवत असताना आपल्या जीवनाचे खरे ध्येय खरी दिशा समजावून सांगण्यापासून त्यासाठी प्रत्यक्ष वाटचाल कशी करायची हे सुद्धा ते स्वतः बोट धरून चालायला शिकवतात. जीवनाचा खरा आनंद खरे समाधान हे आत्मदर्शन करून घेण्यातच आहे. तेच आपले इती कर्तव्य आहे हे सद्गुरु माऊली आपल्याला समजावून सांगतात. त्याबरोबर कर्मही करणे अत्यंत आवश्यक आहे हेही पटवून देतात. वाट्याला आलेली सर्व कर्मे ही तन मन धनाने करून शेवटी ती भगवत अर्पण करायला ते शिकवतात. यात जो आनंद समाधान शांती आपल्याला मिळते ती शब्दात वर्णन करण्यापलीकडची असते. आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्मे नीट पार पाडत असतानाच परमार्थाची खरी कसोटी लागते असे स्वामीजी वारंवार मनावर बिंबवतात. जीवन हे जसे समोर येईल तसेच आपण त्याला न डगमगता तोंड द्यावे असे सांगत असतात. घरी झालेल्या ध्यानानंतरच्या निरूपणात स्वामीजी एकदा सहज सांगून गेले की पत्त्यांचा डाव जर आपल्याला वाईट आला तर आपण जसे हसू आणि खेळ पुढे चालू ठेवू तसेच आपले जीवन हे सुद्धा पत्त्यांच्या डावाप्रमाणेच आहे. कधी वाईट तर कधी चांगले, कधी आपण हरू तर कधी जिंकू, हे असेच चालत राहणार. एके प्रकारे स्वामीजी आपल्याला आत्मविश्वासच देत असतात. सगळ्या अडचणींना तोंड देण्याच्या शक्ती बरोबर आपली साधना ही त्या काळात चालू ठेवण्याचे बळ देखील देत असतात. सद्गुरु असे ती हृदयात सत्शिष्यात जागवितो असे क्षणोक्षणी जाणवत असते. सद्गुरु आपल्या भोवती पुरेपूर भरून राहिलेले असतात. ते आपल्यापर्यंत अनंत मार्गाने पोहोचत असतात. समोर आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांचाच बोध आपल्यापर्यंत पोहोचवत असते ही माझी दृढ श्रद्धा आहे. माझ्या भोवती असलेल्या सर्व व्यक्तींचा मी असाच विचार करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे स्वामीजी आपल्या बरोबरच आहेत असे क्षणोक्षणी जाणवत असते आणि संघर्षाचे प्रसंग देखील खूप कमी होत आहेत हे जाणवते. तसेच आजूबाजूच्या अनेक व्यक्तींच्या रूपात स्वामीजी मदत करत असतात असे वाटते. माझ्या सासू सासऱ्यांच्या रूपातही माझे सद्गुरूच माझी काळजी घेत आहेत असे वाटते. त्यांच्या या उतार वयात त्यांना झालेले दुःख ते पचवून माझ्यासाठी मुलांसाठी झिजत आहेत. माझ्या घडवण्यात स्वामीजींचा जेवढा हात आहे तेवढेच पूजनीय मातोश्री मधुराताईंचे पण मोठेच योगदान आहे. त्यांचा हसरा टवटवीत चेहरा पाहिला की दिवसभराचा असलेला नसलेला सगळा क्षीण पार पळून जातो. त्यांना नुसते पाहिले की आपल्या काम करण्याच्या कक्षा रुंदावतात. घरातील प्रत्येक काम अगदी जीव ओतून करणे, सगळ्यांचे अगदी प्रेमाने करणे, आलेल्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करणे, कोणाच्याही अवघड प्रसंगी वेळ काळाचे भान सोडून स्वामीजींबरोबर त्यांच्या मदतीला धाव घेणे, आई वडील आपल्या पोटच्या पोराला आधार द्यायला पळत असतात ना तसे, किंवा पक्षिणी आपल्या पिल्लांना आधार द्यायला पंख अलगत पसरवते ना तसे, सहनशक्ती आणि पेशन्सच्या त्या तर परिसीमाच आहेत. त्यांचा आणि स्वामीजींचा जो अविरत इतरांसाठी देह विजवण्याचा गुण आहे ते पाहून डोळे भरून येतात, नतमस्तक व्हायला होते. एक आदर्श म्हणून ते आपल्या समोर उभे आहेत आणि मी ते माझ्या उरापशी सदैव बाळगते. आपल्या सद्गुरु माऊलींचे आपल्यावर निरपेक्ष प्रेम असते. आपण देखील त्या व्यापक तत्वावर अमर्याद असे प्रेम करू शकतो. या सगळ्यांच्या जोडीला सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेने याची जन्मी येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे असे होऊन आपल्यालाही गुरुदक्षिणा मोठ्या गुरु कृतज्ञतेने सद्गुरूंना अर्पण करता यावी. आपण सगळे मोठ्या स्वामीजींनी निर्माण केलेल्या या पवित्र गंगेमध्ये आपल्या महद्भाग्याने सामील झालो आहोत. त्यात सुस्नात होऊन त्यांच्याच कृपेने आपले जीवन धन्य करून घेऊ. सर्वात शेवटी पूजा आनंदराव आठवले यांच्या या काव्याने सद्गुरूंची प्रार्थना करू. माझे श्रीमत सद्गुरु भवनदीत होती तारू, ज्यांनी लाविला कल्पतरू संत कथेचा, ज्यांनी सर्व संकटातूनही मातेच्या वात्सल्य भावाने रक्षिले क्षणोक्षणी मन मज अनाथा कारणे, माझे दोष ना पाहिले परोपरी लाड केले, त्यांच्या स्तवनी नाही उरले शब्द काही मजपाशी.
स्मिताताई यांच्या भावपूर्ण मनोगतानी आपण सर्वच जण भारावून गेलो आहोत. मागे एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती. एका समुद्र किनारी एक वृद्ध व्यक्ती चालत असते. चालता चालता ती काहीतरी वाकून उचलायची आणि पाण्यात टाकायची. हे एक तरुण बघत असतो. त्याला उत्सुकता वाटते की हे काय करतायत. म्हणून तो पुढे जाऊन बघतो तर त्या किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यामुळे अनेक स्टारफिश येऊन पडलेले असतात आणि ही वृद्ध व्यक्ती त्यांच्या वाटेत येणारे स्टारफिश उचलून परत पाण्यात टाकत असते. हे बघितल्यावर तो तरुण त्यांना असं म्हणतो की अहो आजोबा, इथे एवढे स्टारफिश आहेत या किनाऱ्यावर, तुम्ही थोडेसे उचलून पाण्यात टाकल्याने असा काय आणि कुणाला फरक पडणार आहे. त्यावर ते काही बोलत नाहीत, पुढे जातात, परत एक स्टारफिश उचलतात आणि पाण्यात टाकताना म्हणतात, हा बघ ह्याला फरक पडला. या संसारात जन्माला येणारे आपण सर्वजण म्हणजे जणू त्या किनाऱ्यावरचे स्टारफिश. खरं सुख खरं समाधान प्रत्येकाला हवंय, पण योग्य दिशा न मिळाल्यामुळे अनेक जण असे किनाऱ्यावरच धडपडत राहतात आणि त्याच्यातच त्यांचा शेवट होतो. या आत्मज्ञानाच्या सागरात जर परत जायचं असेल तर योग्य दिशा दाखवणारा, त्या व्यक्तीसारखा थेट उचलून सागरात टाकणारा कोणीतरी भेटायला हवा. आणि हे काम फक्त एक सद्गुरूच करू शकतात. आपण मात्र त्यांच्या मार्गामध्ये पडून राहायला हवं. हे कधी जमेल? जेव्हा आपलं अस्तित्वच लोप पावेल, आपला अहंकार आपला मीपणा संपेल. पण ह्यासाठी अतिशय जिद्दीनी चिकाटीनी निष्ठेनी प्रेमानी साधना करायला हवी. यासाठी लागणारे आशीर्वाद आपण आपल्या सद्गुरूंकडे मागूया. ही गुरुपौर्णिमा फक्त सद्गुरूंचं पूजन करण्या इतकी मर्यादित न राहता एक साधना म्हणून एक अभ्यास म्हणून या उत्सवाकडे बघण्याची आपली दृष्टी व्हावी. आपला आंतरिक भाव अधिकाधिक तीव्र व्हावा आणि गुरुपूजनाचं खरं समाधान आपल्याला मिळावं अशी आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. हरिओम तत्सत. यानंतर पूजनीय स्वामी माधवनाथांची व पूजनीय स्वामी मकरंदनाथांची आपण आरती करणार आहोत. सद्भक्त श्रीयुत रमेश गोखले व सद्भक्त सौभाग्यवती रोहिणी गोखले आरती करतील. या दोघांचा केंद्राच्या प्रत्येक कार्यात अतिशय उत्साहपूर्ण असा सहभाग असतो. सद्भक्त विलासदा आरती म्हणतील, आपण त्यांच्या बरोबर म्हणूया.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा. माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देशी जाणीव आणीव आगळ अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, होहम स्वरूप कुण स्वरूप कुण दावीसी आरदा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधवनाथा, माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा, मावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी स्वामी तू रंगुनी परमाथा प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वाडु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावधि ठेवियला माथा सोहम हंसारूढ़ रावणी शांत विषि आरता स्वामी तू शांत विषि आरता नाथ पंथी पूर्ण दामिषि उन्मनि सुख भक्ता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावधि ठेवियला माथा भावदरुणिया चातक जैसा शरण यई मेघा जैसा शरण यई मेघा दास मने मी अनन्य तैसा दाव पाव वेगा ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमलावधि ठेवियला माथा भावे न मुनि पद कमलावधि ठेवियला बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु।